आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कृषी, रस्ते, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजना। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी। महसुली तूट 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज। शेती हा देशाच्या विकासाच्या दीर्घकालीन प्रवासासाठी एक धोरणात्मक आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। इराणची बहुतेक सर्व हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा। तर तेहरानवरचे हल्ले आणखी तीव्र करण्याचा अमेरिकेचा इशारा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1097 अंकांची घसरण। महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार केला अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला। यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी वर्षाचा जमाखर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणाऱ्या प्रवासाचा महत्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कृषी, रस्ते विकास, पर्यटन यासारख्या क्षेत्रासाठी त्यांनी विविध योजनांची घोषणा केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ सरकार देणार आहे। 2047 पर्यंत कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्जवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे। कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांविषयी ते म्हणाले,
राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल। राज्यात 5 लक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत। संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळी पालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत।
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणाही त्यांनी अर्थसंकल्पात केली। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3र्या टप्प्यात 23,000 किलोमीटर रस्ते केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। याशिवाय महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजनेची घोषणाही त्यांनी केली। या अंतर्गत 6,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे द्रुतगती मार्ग, सुमारे 15,000 किलोमीटर लांबीचे राज्य आणि जिल्हा मार्ग, तसंच पर्यटन स्थळांना जोडणारे 4,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते उभारणार असल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणन योजनेची घोषणाही त्यांनी केली। आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार करून त्यात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश राज्य सरकारनं केला आहे। येत्या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकांसाठी 23,000 कोटी रुपयांहून अधिक तर आदिवासींसाठी 22,000 कोटींची तरतूद आहे। कातकरी, कोलम, माडिया तसंच पारधी यांच्यासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखीव ठेवण्याचा मानस राज्य सरकारनं व्यक्त केला आहे। 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष असेल असं अर्थसंकल्पात म्हटलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध योजना सरकार जाहीर करणार आहे। अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केली। प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र स्थापन केलं जाणार असून MSME आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली। राज्यात 9 उपक्रम शहरांची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। राज्यातल्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई, सिंगापूर आणि दुबईत विशेष केंद्र स्थापन केली जाणार आहेत। 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला। गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सुमारे 7,56,00,000 कोटी रुपयांचा होता। यंदाच्या अर्थसंकल्पात 6,16,000 कोटी रुपयांहून अधिक महसुली जमा आणि 6,56,000 अधिक महसुली खर्च अपेक्षित आहे। येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,000 552 कोटी रुपये असेल तर राजकोषीय तूट 1.5 लाख कोटींच्या वर जाईल असा सरकारचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात तरतूद करून सरकारनं पूर्ण केलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभांवर आधारित आजचा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होत्या. रस्ते, मेट्रो, जलमार्ग यांचं जाळं राज्यात उभारलं जात असून ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यांनी सांगितलं,
पायाभूत सुविधा, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, यामध्ये रस्ते, त्याचबरोबर रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक, या सगळ्याच कनेक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. आणि प्रकल्पांवर, पायाभूत सुविधांवर 21% भांडवली खर्चावर जास्तीचा खर्च या अर्थसंकल्पामध्ये आहे.
प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात केली नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात शब्द आणि आकड्यांचा मारा करत धूळफेक केली आहे अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतले नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
कुठल्याही विभागाला विभागीय पहिल्यांदा आम्ही बघतोय. सिंचनासाठी काय तरतुदी आहेत, शिक्षणासाठी काय, तुमच्या पाणी पुरवण्यासाठी काय, बांधकामासाठी काय, कुठेही काही ताळमेळ या अर्थसंकल्पात आम्हाला दिसलेला नाही.
हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेती हा देशाच्या विकासाच्या दीर्घकालीन प्रवासासाठी एक धोरणात्मक आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कृषी आणि ग्रामीण परिवर्तन या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करत होते. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारनं सातत्यानं पावलं उचलली आहेत. यंदाचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण परिवर्तनाला प्रोत्साहन देत असल्याचं मोदी म्हणाले. देशात सध्या अन्नधान्य, डाळी आणि तेलबियांचं विक्रमी उत्पादन होत असून निर्यातीवर लक्ष केंद्रित करून रसायनमुक्त शेती आणि नैसर्गिक शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात छेडलेल्या युद्धाचा आज 7वा दिवस. या युद्धात इराणची बहुतेक सर्व हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक आपण नष्ट केल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला आहे. तर अमेरिका तेहरानवरचे हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्से त्यांनी दिला आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष थांबवण्यासाठी जगानं तातडीनं पावलं उचलायला हवीत असं संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्कराला शस्त्र खाली ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तर सध्याच्या या परिस्थितीला अमेरिका पूर्णपणे जबाबदार असण्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इस्रायल बरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले असल्याचं इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांनी म्हटलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे वाढलेला भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवर झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1097 अंकांची घसरण झाली आणि तो 78,919 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 315 अंकांची घसरण नोंदवत 24,450 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कृषी, रस्ते, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजना. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. महसुली तूट 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज. शेती हा देशाच्या विकासाच्या दीर्घकालीन प्रवासासाठी एक धोरणात्मक आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. इराणची बहुतेक सर्व हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा, तर तेहरानवरचे हल्ले आणखी तीव्र करण्याचा अमेरिकेचा इशारा, आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1097 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.